भाग चार येशुना जन्म। पवित्र शास्त्र आख की येशु देवाना मुलगा आहा, तो पृथ्वीवर येऊन मनुष्य रूपात रहीन, आपल्याला तारणाना मार्ग आखा। परमेश्वराने देवदूतानी एक कुमारिकेला आखा की पवित्र आत्म्यापासून तू गर्भवती हेशील व तुला मुलगा येईल, त्यांना नाव तू येशु ठेव। हा मुलगा लोकांना उद्धाराना मार्ग शिकवेल। त्या मरियाने परमेश्वराने शब्दावर विश्वास ठेवा। तहा येशुनी 30 वर्षांनी हिना, तहा तो देवानी सुवार्ता आखुला लागला। येशुने पक्का चमत्कार कराहात। येशुने आमन्या पापासाठी स्वतःला अर्पण करा। आमने पापानी किंमत त्याने मोजीन वपी व आम्हाला तारण मिळवी देना।